आकाशवाणी मुंबई। प्रज्ञा जांभेकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रासह चार राज्यांमधल्या 8 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। केरळ राज्याचं नाव केरलम करायला मान्यता। देशातल्या नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानंही सहकार्य करावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। तेलंगणात देवजीसह नक्षलवाद्यांच्या 4 नेत्यांचं आत्मसमर्पण। अफगाणिस्तानात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात 13 जण ठार। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,069 अंकांची घसरण। आणि रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जम्मू काश्मीरच्या दिवसअखेर 2 बाद 284 धावा, शुभम पुंदीरचं नाबाद शतक। नवी दिल्लीत नव्यानं उभारलेल्या सेवातीर्थ संकुलात आज प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं या वास्तूत घेतला जाणारा प्रत्येक निर्णय देशातल्या 140 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतीक असेल असा ठराव आजच्या बैठकीत एकमतानं मंजूर झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं। महाराष्ट्रासह 4 राज्यांमधल्या 8 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। या प्रकल्पांवर 9,072 कोटी रुपये खर्च होणार आहे। गोंदिया जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा त्यात समावेश आहे। श्रीनगर विमानतळाजवळ 73 एकर भूखंडावर 1,677 कोटी रुपये खर्चाचं सिव्हिल एन्क्लेव्ह संकुल उभारायला, तसंच गुजरातमध्ये अहमदाबाद मेट्रोच्या विस्ताराला आज मंजुरी मिळाली। पॉवरग्रीड या सरकारी वीज निर्मिती कंपनीला खुल्या बाजारातून निधी उभारण्यावरची मर्यादा आता 5,000 कोटींऐवजी वाढवून 7,500 कोटी केली आहे। कच्च्या तागासाठीचा हमी भाव 275 रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल 5,925 रुपये केला आहे। केरळ राज्याचं नाव केरलम असं करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं।
जब से भाषा के आधार पर राज्यों के डिलिमिटेशन हुए तब से एक बड़ी डिमांड थी कि केरला का नाम केरलम होना चाहिए। आज इस फैसले के बाद में माननीय राष्ट्रपति जी केरला ऑल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 राज्य की विधानसभा के पास भेजेंगे और उनके निर्णय के आने के बाद में भारत सरकार इसमें अगला स्टेप लेगी।
देशातल्या नागरिकांचं आरोग्य ही सामूहिक जबाबदारी आहे। नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानंही सहकार्य करावं अशी गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली। ते आज मुंबईत लोकभवनात जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन करताना बोलत होत्या। मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
तणावपूर्ण आधुनिक जीवनशैली, एकाकी जीवन, शहरीकरण और कोविड के बाद की चुनौतियां ने मानसिक स्वास्थ्य की देखभाल की जरूरत को रेखांकित किया है। आमतौर पर देखा जाता है कि मानसिक स्वास्थ्य समस्या के प्रति उदासीन रवैया अपनाया जाता है, जिससे ये समस्या और भी बढ़ जाती है।
देशाला मोठ्या प्रमाणात औषधं आणि उपकरणं आयात करावी लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। हे अवलंबित्व कमी करण्यासाठी आरोग्य आणि उद्योग क्षेत्रानं योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। देशभरातल्या 75 जिल्ह्यांमध्ये चालणाऱ्या या मोहिमेच्या अंतर्गत नागरिकांची विविध आरोग्य तपासणी केली जाणार आहे, तसंच नागरिकांमध्ये आरोग्याच्या विविध समस्यांविषयी जनजागृती केली जाणार असल्याचं रुग्णालयाचे अध्यक्ष AP हिंदुजा म्हणाले। राष्ट्रपती उद्या शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याला, तसंच नागपूरमध्ये आयोजित एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग उपक्रमाच्या उद्घाटन समारंभालाही उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर त्या झारखंडला जाणार आहेत। तेलंगणा राज्यात हैदराबाद इथं आज 4 वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांनी आत्मसमर्पण केलं। पोलिट ब्युरो सदस्य तिप्पिरी तिरुपती देवजी, केंद्रीय समितीचे सदस्य मल्लाराजी रेड्डी संग्राम, तेलंगणा राज्य समितीचे सचिव बडे चोक्काराव दामोदर आणि राज्य समितीचे सदस्य नुने नरसिंहा रेड्डी गंगन्ना यांनी पोलीस महासंचालक बी शिवधर रेड्डी यांच्या समक्ष आत्मसमर्पण केलं. प्रत्येक नेत्याला 25 लाख रुपयांचा धनादेश दिला असून त्यांना सुरक्षा आणि पुनर्वसनाची हमी दिली आहे. या आत्मसमर्पणामुळे माओवादी पक्षाची तेलंगणा राज्य समिती पूर्णपणे निष्क्रिय झाली आहे. राज्यातील 591 माओवादी कार्यकर्त्यांपैकी फक्त 11 जण शिल्लक असून बाकी सर्वांनी आत्मसमर्पण केलं आहे असं रेड्डी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते दुसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार असून ते इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेणार आहेत. भारत इस्रायल धोरणात्मक भागीदारीचा आढावा यावेळी घेतला जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 11,955 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. महसुली तूट भरून काढण्यासाठी पुरवणी मागण्या कमी ठेवल्या आहेत. कृषी पंप आणि यंत्रमागावरल्या अनुदानासाठी 3,112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 803 कोटी प्रस्तावित आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 राज्यावर 9,32,00,000 रुपये कर्जाचा बोजा वाढण्याचा अंदाज यात वर्तवला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अफगाणिस्तानमध्ये नांगरहार आणि पक्तिका प्रांतातल्या जिल्ह्यांवर पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात 13 जण ठार झाले तर 7 जण जखमी झाले. संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तानातल्या सहाय्यक मोहिमेनं 21 आणि 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री हे हल्ले झाल्याचं म्हटलं आहे. निवासी भागात हे हल्ले करण्यात आल्याचं अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या धास्तीचे पडसाद आजही भारतीय शेअर बाजारांमध्ये उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,069 अंकांची घसरण झाली आणि तो 82,226 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 288 अंकांनी घसरून 25,425 अंकांवर बंद झाला. परकीय चलन बाजारात आज भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेनं 7 पैशांनी घसरून 90 रुपये आणि 95 पैशांवर बंद झाला. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात अंतिम सामना आज कर्नाटकात हुबळी इथं सुरू झाला. प्रथमच अंतिम फेरीत पोहोचलेल्या जम्मू काश्मीरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आज दिवस अखेरपर्यंत 2 बाद 284 धावा केल्या. शुभम पुंदीरनं नाबाद शतक केलं. आजचा खेळ थांबला तेव्हा तो 117 तर अब्दुल समद 52 धावांवर खेळत होता. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सुपर 8 गटात आज श्रीलंकेत पल्लिकल इथं इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पाकिस्तानच्या 16व्या षटकात 4 बाद 122 धावा झाल्या होत्या. महिला क्रिकेटमध्ये भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत आज ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 49व्या षटकात 214 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियानं ही धावसंख्या 4 गडी गमावून 39व्या षटकातच पार केली. देशभरातल्या 40 वर्षांवरील कामगारांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वार्षिक आरोग्य तपासणी शिबिरांचा प्रारंभ आज कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रासह 4 राज्यांमधल्या 8 जिल्ह्यांना जोडणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. केरळ राज्याचं नाव केरलम करायला मान्यता. देशातल्या नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानंही सहकार्य करावं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. तेलंगणात देवजीसह नक्षलवाद्यांच्या 4 नेत्यांचं आत्मसमर्पण. अफगाणिस्तानात पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात 13 जण ठार. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1,069 अंकांची घसरण आणि रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जम्मू काश्मीरच्या दिवसअखेर 2 बाद 284 धावा शुभम पुंदीरचं नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.